हेलो,
हेलो,
हाँ सर बोला, नमस्कार,
काय करताय?
हा 24 ला तुम्हाला फायनल देते ना?
ओके, म्हणजे येतंय 24 ला?
हा 24 ला येते.
बरं, सफाई सफाई कारण आपल्याला तास भर, तास दीड तास लागतो.
नाही आता मला, मी चेक डिपॉझिट केलाय, तो उद्या दुपारपर्यंत क्लिअर होईल कळेल. मग मी तसं तुम्हाला सकाळी निघतो ना, फोन करते. नाही येईल आल्यावर तरी फोन करते, यायचं असेल तरी फोन करते.
नाही तसं आधार तरी ठेवू नका, कारण आम्हाला त्याप्रमाणे बुधवारी काही अपॉइंटमेंट्स आहेत, तर त्याप्रमाणे मला त्या दुपारी किंवा संध्याकाळी अशा त्या शिफ्ट करायच्या.
मला उद्या दुपारपर्यंत क्लिअर होईल सर.
तुम्ही एक चेकची मला घाई नाही हो, तुम्ही चेक द्या मला. तुम्ही मला म्हणालात ना की 2 दिवसांनी डिपॉझिट करा, तर मी 2 दिवसांनी डिपॉझिट करीन. त्याला मला घाई नाहीये. येऊन आपण फ्लॅट बुकिंग आणि त्याची प्रोसिजर आणि ते सगळं आपण एकदा पेपर वर्क कम्प्लीट करू, म्हणून बाकी काय.
ओके डन, चालेल. मग मी फक्त उद्या दुपारी तुम्हाला 1-2 वाजेपर्यंत कळू किती सकाळच्या 17 किती वाजेपर्यंत येते.
हो चालेल, जेवढं लवकर याल तेवढं बरं होईल. म्हणजे काय पटकन तुम्हाला मला मोकळा करता येईल, तुम्हाला पण मग दिवस मोकळा त्या दिवशी.
नाही माझं जरा सकाळचं काम असतं ना, म्हणून बाकी काही नाही. मी 2 नंतर फ्री होते, 2:30 नंतर माझा इश्यू तो आहे, बाकी काही इश्यू नाहीये माझा.
ठीक आहे, मग मला दुपारनंतर अजून तो कसं सांगा.
फक्त मग तुम्हाला
3 पर्यंत तरी या.
हा मी कळवते, फक्त मला उद्या दुपारपर्यंत मला 1-12, 1-1.5 वाजेपर्यंत मला कळवा पिक्चर.
ठीक
ठीक चालेल. ओके मॅम, थँक्यू.